यशिया अतिया अध्याय 60, उठ प्रकाशमान हो कारण तुझा प्रकाश आला आहे आणि परमेश्वराचे तेज तुझ्यावर उगवले आहे. जरी अंधार पृथ्वीला आणि निबड काळोख लोकास झाकेल तरी परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल आणि त्याचे तेज तुझ्यावर येईल. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील आणि राज्य तुझ्या उगवत्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. तुझ्या सभोवती पहा, ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दुरून येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील. तेव्हा तू हे पाहशील आणि आनंदाने उल्लासित होशील आणि तुझे हृदय हर्षाने भरून वाहेल, कारण समुद्रातील भरपूर संपत्ती तुझ्यापुढे ओतली जाईल. राष्ट्रांचे सर्व धन तुझ्याकडे येईल. मिध्यान आणि येफा येथील उंटाचे कळप तुला झाकतील. शेबातले सर्व येतील, ते सोने आणि धूप आणतील आणि परमेश्वराची स्तुती स्तोत्रे गातील. केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुझ्याकडे एकत्र केल्या जातील. नबायोतचे मेंढे तुझी सेवा करतील. ते माझ्या वेदीवर स्वीकार्य असे अर्पण होतील आणि मी माझ्या तेजस्वी घराला आणखी गौरवित करेन. हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात आणि कबुतराप्रमाणे आपले आश्रयस्थानाकडे उडत येतात? द्वीपे माझी वाट पाहतात आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी आणि इस्रायलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यासहित दुरून आणावे. म्हणून पहिल्याने तारशिशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे. विदेशांची मुले तुझ्या भिंती पुन्हा बांधतील आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. जरी रागात मी तुला शिक्षा केली, पण आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे. तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील, दिवस असो किंवा रात्र ते कधी बंद होणार नाहीत, यासाठी की राष्ट्रे व त्यांची संपत्ती आणि कैद केलेले राजे तुझ्याकडे आणावे. खचित जे राष्ट्र व राज्य तुझी सेवा करतील नाही, त्यांचा नाश होईल. ती राष्ट्र पूर्णपणे विनाश पावतील. माझ्या पवित्र जागेला सुंदर करायला लबानॉनचे वैभव म्हणजे सरू, देवदारू आणि भद्रदारू हे तुझ्याकडे येतील आणि मी माझे पायाचे स्थान गौरवशाली करील. ज्यांनी तुला दुखावले तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्रायलाच्या पवित्राचे सियन म्हणून संबोधतील. तू टाकलेली आणि तिरस्कार युक्त होतीस, तुझ्यातून कुणीही जात नसे. मी तुला चिरकाळासाठी गौरवाची एक गोष्ट करीन. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन. तू राष्ट्रांचे दूध पिणार आणि राजांचे स्तन चौकणार. मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव तुला सोडविणारा आणि तारणारा याकोबाचे सामर्थ्य आहे. मी पितळ्याच्या ऐवजी सोने आणि लोखंडाच्या ठिकाणी चांदी आणीन आणि लाकडाच्या ऐवजी पितळे व दगडांच्या ऐवजी लोखंड आणील. तुझे अधिकारी शांती व तुझे कर घेणारे न्याय असे मी करीन. तुझ्या भूमीत पुन्हा कधी हिंसेची वार्ता आणि नासधूस किंवा उजाडी ऐकू येणार नाही, परंतु तू माझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती म्हणशील. दिवसा सूर्य तुझा प्रकाश असणार नाही आणि चंद्राचा उजळी तुझ्यावर चमकणार नाही, पण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश होईल आणि तुझा देवच तुझे वैभव असणार. तुझा सूर्य कधी मावळणार नाही आणि चंद्राचा क्षय होणार नाही, कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल आणि तुझ्या शोकाचे दिवस संपतील. तुझे सर्व लोक नीतिमान असतील आणि माझा महिमा होवा म्हणून मी लावलेले रोप माझ्या हाताचे कृत्य असे ते सर्व काळपर्यंत भूमिवतन करून घेतील. जो लहान तो हजार होईल आणि जो धाकटा तो बलवान राष्ट्र होईल. मी परमेश्वर त्या समय हे लवकर घडून आणणार.